दोन तीन चार किती गेले तुमची बाज
लबडाचं महाराज तुम्ही
लबड
नाहीतर काय पडले तीन आणि सांगताय चार
आता किती पडले असेल तुला काय गरज आहे त्याला कोणी होईल गोमाशी
गोमाशी नाही महाराज
बस
ती माझी दासी आहे पद्मिनी
पद्मिनी हो कोल्हापुरे बाय हो माझी आई हे मावशी तू जा ना हे जमल्यावर मग तू ये चलता
सांभाळा महाराज मी आले
या
आले बघा
या अंगावर या आम्ही घेतो या
एक दोन तीन तीन एक दोन तीन तुमची बात केली की नाही महाराज
हा बात झाल्याचं काम मी तुम्ही म्हणजे एकदम यश यश यश
महाराजांचा जय जयकार असो
तुम्ही असं हे आलं अहो तुम्हाला काय हे काय हाय का नाही दुपारची आहे कोण खेळतो कोण लोळतो कोण चोळतो भाषण आपल्या आतमध्ये येत आहे अरे हा राजवाडा आहे का कोणवाडा आहे
नाही महाराजांच्या खेळात व्यत्यय आणला माफी असावी
माफी नाही तुम्हाला जोडीने मारलं पाहिजे तुम्हाला लाच मारायची आणि पुन्हा वंदन सॉरी म्हणायची घेतली जाते ही बोलायला वगैरे काय येते
या चौघांनी चौकातल्या शास्त्रीबांच्या घरातली पाच माणसं मारली
वरदानजी मला हजार लाव सांगितलं की आमच्या राज्यामध्ये मारली या शब्दाला बनजी नाही नाही बोलून जाता तुम्ही आणि त्रास होतो आपल्या दोघाला हो
मग मारलीला पर्यायी शब्द सुचवा महाराज
म्हणा खराब केलं म्हणा फार केलं म्हणा जीव घेतला म्हणा वसगलं म्हणा हे जमत नसल तर सरळ मर्डर केली म्हणा ना मर्डर
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 बर या चौघांनी पाच मर्डरी केल्या
हा आता सहावी आमची करा आणि सातवी तुमची करून घ्या या आईला पडदा नाही का बारदा नाही या सगळ्या गारवाना इथं आणलं तिथे आमच्या समोर
मग आम्ही काय करावं
त्याला शास्त्री बोधच्या दारासमोर उभं करा आणि मुंडकी साठवून टाका आणि सगळी मुंडकी इथं दाखवायला घेऊन या आमच्या समोर या जागेवर
पण महाराजांनी यांचं कवळं वय लक्षात घेता
कवळं वय त्या मायला मी या कवळ्या वयात छान बरी खात नाहीत नेमकं बिर्याणी बैदानी बरी खात्यात
मग निदान यांच्यावर खटला तरी
बरावा म्हणजे तुरुंगात ठेवावं वकील द्यावा त्याला तीन तीन टाइम पोसावं आणि हा सगळा खर्च कुठून तर जनतेच्या पैशातून हो दहा तुम्ही हो म्हटलं तर हे बघा ज्या राज्याला पुढे यायचं असेल त्याने असल्या फालतू लोकांकरता येळ पैसा बरबाद करायचा नसतो याला तुरुंगात नाही घालायचं याला गोळ्या घाला गोळ्या आणि ठार करा
महाराज
खामोश चले जाओ हुकुम की तामिळ हो